आकाशवाणी पुणे पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या जनगणनेला सुरुवात. देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा स्वगणना अभियानात सहभाग. महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याचा आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रुपे ऑन द गो एनसीएमसी सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचं लोकार्पण आणि राज्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यांसह गारांचा पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. देशाच्या जनगणनेला कालपासून सुरुवात झाली. यावेळी प्रथमच स्वगणनेचा पर्याय उपलब्ध असून यासाठी स्वतंत्र पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वगणना अभियानात सहभागी होऊन या पोर्टलवर आपले तपशील नोंदवले. गृहसचिव गोविंद मोहन आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यावेळी उपस्थित होते. राज्यात 1 ते 15 मे या कालावधीत नागरिक या पोर्टलवर स्वतः माहिती भरू शकतील. प्रथम 34 प्रश्नांची माहिती भरून ती सादर केल्यानंतर नागरिकांना एक विशिष्ट ओळख क्रमांक मिळेल. तो जपून ठेवून 16 मे ते 14 जून या कालावधीत घरी येणाऱ्या जनगणना अधिकारी किंवा प्रगणक यांना तो द्यायचा आहे. राज्यातील नद्यांचं प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नदी संवर्धन पुनरुज्जीवन करण्यासाठी नियामक आणि विकासात्मक कामं करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय मंजूर करण्यात आला. नदी पुनरुज्जीवनाच्या सर्व पैलूंना चालना देणारी प्रमुख संस्था म्हणून तसंच सर्वोच्च निर्णय घेण्याचं काम हे प्राधिकरण करणार आहे. राज्यातल्या शिशुवर्गापासून 12वीपर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. बैठकीत या योजनेसाठी अपेक्षित 23 कोटी 11 लाख रुपयांच्या आवर्ती तरतुदीलाही मान्यता देण्यात आली. भूमी अभिलेख विभागातील क गट संवर्गातील भूकर मापक हे पद रद्द करून परिरक्षण भूमापक असं पद निर्माण करण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी 1,234 कोटी 13 लाख रुपयांच्या खर्चाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेमुळे सिंचनासाठी आणि पिण्यासाठी 1.80 DMC पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. अमरावती महापालिकेला क्रीडा संकुलासाठी नवसारी इथली 16,708 चौरस मीटर जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं विविध सामाजिक घटकांसाठी एसटीचा प्रवास अधिक सुलभ पारदर्शक आणि डिजिटल करण्यात येत आहे. या अनुषंगानं रुपे ऑन द गो एनसीएमसी सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचं लोकार्पण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी नागरिक रमेश ढावरे संगीता पालकर आणि वर्षा कांबळे या सवलतधारक प्रवाशांना हे कार्ड देण्यात आलं. या उपक्रमाच्या अंतर्गत विविध सवलतधारक प्रवाशांना आधार क्रमांकाशी संलग्न एनसीएमसी स्मार्ट कार्ड वितरित करण्यात येणार आहे. या कार्डमुळे प्रवाशांना एसटी बस प्रवासातील सवलतींचा लाभ अधिक सुलभतेनं मिळणार असून प्रवास व्यवस्थापन अधिक डिजिटल आणि पारदर्शक होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात आता केवळ 6 सशस्त्र नक्षलवादी शिल्लक असून जयराम गावडे हा एकमेव नक्षली गडचिरोली जिल्ह्याचा रहिवासी आहे. अन्य 5 जण छत्तीसगडमधील आहेत. गेल्या मंगळवारी नक्षल निर्मूलनाच्या अंतिम मुदतीच्या दिवशी डाव्या पक्षांचे नेते भाई रामदास जराते यांच्यासोबत काही कार्यकर्त्यांनी जयरामच्या गिलनगुडा इथल्या घरी जाऊन त्यांचे वडील मोंगे गावळे यांच्याशी चर्चा केली. जयरामनं बंदुकीचा त्याग करून लोकशाहीचा मार्ग स्वीकारावा अशी अपेक्षा या नेत्यांनी व्यक्त केली. जयरामच्या वडिलांनीही त्याला चळवळ सोडून घरी परतण्याचं आवाहन केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांसमोर शरण आलेल्या 14 नक्षल्यांची नसबंदी खुली करण्याची शस्त्रक्रिया अलीकडेच करण्यात आली. नक्षल चळवळीच्या नियमानुसार नक्षल दलममध्ये भरती होणाऱ्या सदस्यांची नसबंदी करावी लागते. शरण आल्यानंतर त्यांना सांसारिक सुख उपभोगता यावं यासाठी गडचिरोली पोलीस आणि सर्च फाउंडेशनच्या पुढाकारानं नसबंदी खुली करण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया करणारे मुंबईच्या लीलावती रुग्णालयाच्या पथकातील डॉ श्रीरंग पुरोहित यांनी आकाशवाणीला ही माहिती दिली.
गडचिरोलीतील सर्च हॉस्पिटलमध्ये काही दिवसांपूर्वी आत्मसमर्पण केलेल्या 14 नक्षलवाद्यांवर व्हॅसेक्टमी रिव्हर्सलची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या रुग्णांचा वयोगट 23 ते 40 असा होता. या सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून त्यांचा आता पुढील फॉलोअपचं सुद्धा नियोजन केलेले आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना कौटुंबिक जीवन सुरू करता यावे यासाठी जिल्हा पोलिसांच्या संयोजनातून या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रिया करण्यासाठीची विचारणा गडचिरोली येथील पोलिसांनी सर्च हॉस्पिटलकडे केली होती. सर्च ही संस्था गेली 40 वर्षे गडचिरोलीत आरोग्य सेवा देत आहे. या शस्त्रक्रियांच्या माध्यमातून मलाही आरोग्य सेवा देता आली याचा मला आणि माझ्या टीमला अत्यंत आनंद आहे.
हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी कोपीवरची शाळा हा उपक्रम राबवण्यात आला. यंदाच्या हंगामात 486 मुलांची नोंद झाली होती. त्यापैकी 6 ते 14 वयोगटातील 238 मुलांची शैक्षणिक क्षमता तपासण्यात आली. हंगामाखेर झालेल्या चाचणीत 182 मुलांच्या शैक्षणिक स्तरात सुधारणा झाल्याचं दिसून आलं. या मुलांच्या शिक्षणाविषयी बोलताना त्यांचे शिक्षक नौशाद बागवान म्हणाले,
इथे जेव्हा ही मुले येतात तेव्हा लोकांशी बोलणं, कुठून आलात, कसं त्यांच्या मिक्स होणं, हे गोष्टी आम्ही सुरुवातीला करतो. त्याच्यानंतर मुलांचा सर्व्हे केला जातो. सर्व्हे आम्ही 0 ते 18 वयोगटापर्यंत करत असतो. आम्ही वर्गानुसार अभ्यास घेत नाही मुलांचा, कारण बरीच मुलांना असे आढळतात की जे 8वीच्या वयाचे आहेत पण त्यांना मुळाक्षरही माहित नसतात, बाराकडीचे शब्दही माहित नसतात. त्यामुळे आम्ही त्यांचे 5 स्तर करतो पूर्वतयारी. पण आता चाळीसगाव, जळगाव, धुळे या भागातून आदिवासी आणि बंजारा समाज भरपूर प्रमाणात उसतोडणीसाठी यायला लागलेला आहे. आणि या मुलांना वर्गापर्यंत आणणं हीच खूप मोठी गोष्ट झालेली आहे, कारण ही मुलं, बरीच मुलं गावाकडेही शाळेत गेली नाहीत कधीच. त्यामुळे या मुलांच्या पालकांशी बोलतं राहणं, मुलांशी बोलतं राहणं आणि ते निदान वर्गापर्यंत येतील आणि त्यांना काही गोष्टी शिकता येतील. पण ही मुलं जर इथं फक्त 1-2 महिने येत असतील आणि जर गाव इथं काही गोष्टी शिकली आणि जर गावाकडे गेल्यानंतर ती शाळेत गेलीच नाही तर त्यांचं पुढं ते शिकणारच नाहीत ना.
माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानात उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणं, ग्रामीण भागातील नागरिकांच्या सामूहिक वर्तणुकीत बदल घडवणं आणि आरोग्यदायी जीवनशैली रुजवण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळं लोकसहभागाच्या माध्यमातून गाव आरोग्य संपन्न करण्यावर भर द्यावा असं आवाहन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. या अभियानाच्या विभागीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते काल पुण्यात बोलत होते. या अभियानात गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना आरोग्य संपन्न ग्राम म्हणून मानांकन आणि प्रोत्साहनपर पुरस्कार देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यशाळेत पुण्यासह विविध जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. राज्यात आज हनुमान जयंती साजरी केली जात आहे. त्यानिमित्त हनुमान मंदिरांमध्ये हनुमान जन्मसोहळा साजरा करण्यात आला. हनुमान जयंतीनिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून पिंपरी चिंचवडमध्ये सामूहिक सुंदरकांड महापर्वाचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातील विविध धार्मिक संस्थांच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात सुंदरकांडचं पठण आणि 52 लाख वेळा रामनामाचा जप करण्यात येणार आहे. दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या निमित्तानं अवघा ज्योतिबा डोंगर ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषानं आणि गुलालाच्या उधळणीनं नाहून निघाला. राज्यासह देशभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी इथल्या चैत्र यात्रेचा मुख्य सोहळा अत्यंत उत्साहात सुरू झाला. या मंगलप्रसंगी राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठ्यांचं विधिवत पूजन करण्यात आलं. लातूर जिल्ह्यात काल सायंकाळी अचानक हवामानात बदल झाला. त्यानंतर वादळी वाऱ्यासह रेणापूर तालुक्यातील काही भागात मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे गरसुळी, पळशी आणि तत्तापूर शिवाऱ्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. हवामान. राज्यातल्या चारही विभागात तुरळक ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह गारांचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या जनगणनेला सुरुवात. देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा स्वगणना अभियानात सहभाग. महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याचा आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रुपे ऑन द गो एनसीएमसी सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचं लोकार्पण आणि राज्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यांसह गाराचा पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.